किस मतलब
अपने सर्व उपस्थित जीवांचं स्वागत. कोणाचं स्वागत? जीवांचं स्वागत. शरीराचं स्वागत. केलं नाही केलं तर काही फरक पडत नाही, म्हणजे शरीराला काही कळणारच नाही की माझं स्वागत होत आहे वगैरे. हा, समजतं का? तुमच्या केसाला काय पत्ता लागेल का? महाराज, महाराजांनी आमचं स्वागत केलं. केस नाचतायत, केस टाळी वाजत आहेत. स्वागत तर आत्म्याचंच शक्य आहे. दगड धोंड्याचं स्वागत होऊ शकत नाही. मातीचं, पाण्याचं, तेव्हा हे शरीर तर दगड धोंड्याचं, मातीचं, पाणीचं, पाण्याचं, अग्नीचं बनलेलं. पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतानी बनलेलं हे शरीर, हे तर निर्जीव आहे. शरीर कसं आहे? शरीरामध्ये जीव आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण शरीर स्वतः असं निर्जीवच आहे, त्यामध्ये काही जीव नाही शरीरामध्ये. तेव्हा या हे सर्व राधा गोविंद त्यांचं प्राकट्य झालं इथं. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट किंवा इतिहास, आणि इथं साधू संघ होत आहे. साधू संघ दिवाळी दसरा असं काही ऐकायला भेटलं. साधू संघ येते करा तोची दिवाळी. राधा गोविंद ही जीवासाठीच आहेत आणि आत्म्यासाठी आहेत. आणि हा सत्संग ही आत्म्यासाठीच आहे. आणि कीर्तन सुद्धा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, आत्म्यासाठीच. जेणेकरून आत्मा कोण बनेल? महात्मा बनेल. आपल्या आपल्या सर्वांना महात्मा बनवण्यासाठी हा महामंत्र त्यासाठीच आहे. आणि आपण जो प्रसाद ग्रहण करतो, प्रसाद तो कोणासाठी आहे? तोही आत्म्यासाठी आहे. फूड फॉर सोल असं म्हणजे संडे फेस्टिवल आजच्या रविवारच्या महोत्सवाचाही प्रचार ज्यावेळी पाश्चात्य देशामध्ये होतो, प्रत्येक संडेला आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होतो आणि तिथे सरतेशिवडी प्रसाद वितरण होत असं म्हणण्याऐवजी ते म्हणतात देर विल बी फूड फॉर सोल. समजलं का? फूड म्हणजे प्रसाद. प्रसाद कोणासाठी? सोल, आत्म्यासाठी प्रसाद. आत्म्याचं खाद्य, आत्म्यासाठी पेय ही लाभेल, भेटेल. या सर्व गोष्टी गीता भागवत हे कोणासाठी? आत्म्यासाठीच आहे. हरी हरी. तेव्हा महत्वाचा आहे आत्मा. आणि जो महत्वाचा आहे त्यालाच आपण विसरलो किंवा हे जग विसरलेलं आहे किंवा त्याला विसरून जाण्याच्या करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून आपण आत्म्याला विसरावं, परमात्म्याला विसरावं, असा प्रचार प्रसार हे जगभर होतच असतो. त्या सर्वाच्या मध्ये दोन पार्टी आताचा प्रचार करणारी आत्मा नाही, एक नास्तिक पार्टी, दुसरी अस्तिक पार्टी. अस्तिक अस्तिक म्हणजे आहे आहे आहे, भगवंत आहेत. अस्ति अस्ति म्हणजे आहे. संस्कृत मधला अस्ति शब्द त्याचा अर्थ काय? कलेर दोष निधे राजन अस्ति एको महान गुणा. या कलियुगामध्ये एक महान गुण अस्ति, एक महान गुण अस्ति, एक महान गुण आहे कलियुगाचा. अस्ति म्हणजे आहे, अस्ति आहे आहे, भगवंत आहेत भगवंत आहेत भगवंत आहेत, असं जे म्हणणार आहेत आणि भगवंताचा स्वीकार करणारे आहेत त्यांना म्हणतात अस्तिक, म्हणतात अस्तिक. आणि भगवान नाही अस्तिक, भगवान नाही म्हणणारी पार्टी आहे, तसा प्रचार करणारे लोक काही कमी नाहीत. जी हरे कृष्ण पार्टी आहे, इस्कॉन पार्टी, आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावना अमृत संघ की, या संघाचाही विजय असो. कारण हा संघ भगवंताच्या भक्तांचा संघ आहे. आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत, कृष्ण भावना, भगवत भावना, भाव भावातून भावना, तो कृष्ण भावना भावित जे भक्त आहेत किंवा भक्त होत आहेत असा प्रयत्न ते व्यक्तीशा भक्त साधकी करता आहेत, त्यांना मदत केली जाते आहे या संघामध्ये. त्या संघाचं नाव आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ. आणि संघे शक्ती कलौ युगे असेही म्हटले आहे. संघे शक्ती कलियुगामध्ये संघटनेमध्ये शक्तीचं सामर्थ्य, शक्तीचं प्रदर्शन. आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण संघ हे आंदोलन संघटन वाढवण्याचा मराठा अति तुका मेळवावा, वैष्णव धर्म वाढवावा. मराठी आहे किंवा कन्नड आहे, जो कोणी आहे, कोणी आफ्रिकन आहे, चायनीज आहे, अलीकडेच आम्ही चायनामध्ये जाऊन आलो, चायना चायनीज, चायनामध्ये हरे कृष्ण आंदोलनाचं फार मोठं नेटवर्क, जाळं किंवा संघटन आहे. हजारो चायनीज भक्त आहेत. आणि तेही त्यांनी हे सर्व उंदर खाणारे सापाचं सूप पिणारे आणि काय 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 सांगावं, तुम्हाला उलटी होईल किंवा न सांगितलेलं बरं त्यांच्या खाण्याचं काय. हरी हरी. अशा त्या देशामध्ये हे आंदोलन पसरत आहे. आम्ही जाऊन त्याचं अवलोकन केलं, पाहिलं. चायनीज भगवद्गीता, चायनीज भाषेमध्ये भगवद्गीता पहिल्यांदाच, आता दुसऱ्या काही प्रकाशित झालेल्या होत्या पण त्यांनी त्या परंपरेमध्ये नव्हत्या. एवं परंपरा प्राप्तम, ते महत्वाचं आहे. म्हणून कोणी ते भगवद्गीता वाचत तर होते पण काही काही पत्ता लागत नव्हता, काय त्याचा गोंधळच म्हणून कोणी भक्त बनत नव्हता. जेव्हापासून या हरे कृष्ण आंदोलनाचा प्रचार चीन मध्ये अर्थात बऱ्याच वर्षापासून चालू होता, त्याची फळ आता आपल्या समोर येत आहेत. आणि आम्ही आठवडा 10 दिवस होतो, या 10-11 दिवसामध्ये आम्ही 1200 चायनीज भगवद्गीतेच वितरणी केलं. 1200 नवीन लोकांनी चायनीज भगवद्गीता खरेदी केली. तशी एंट्रन्स फीस, आमच्या कार्यक्रमाची एंट्रन्स फी होती. तुम्ही भगवद्गीता घ्या, तेच तुमचं तिकीट. भगवद्गीता खरेदी केलेले दाखवा प्रवेशद्वारावरती आणि कार्यक्रमामध्ये या. आणि या कीर्तनामध्ये इथे उत्साही, थोडा वेळ कीर्तन होतास सुरू होतास तसे काही जण या कोपऱ्यामध्ये उत्साह नाचू लागलेले होते, पण त्यांना थांबवलं गेलं. पण तिथे थांबवायचा प्रश्नच होता ना, सर्व उठायचे आणि नृत्य करू लागायचे कीर्तनामध्ये. चायनीज लेडीज अँड जेंटलमॅन किंवा यंग बॉईज अँड गर्ल्स, त्यांना हा हरे कृष्ण महामंत्र नवीन असतानाही काय समजायचा काही नाही समजायचा. हले कृष्ण म्हणतात, त्यांना हरे म्हणता येत नाही. त्यांच्या जे उच्चारण आहे रेचं उच्चारण, जे लहान मुलं हले हले म्हणतात ना, हले रचं उच्चारण लहान मुलांना येत नाही. तसंच चायनीज मोठे धगुरडी माणसं सुद्धा हले कृष्ण असं म्हणत म्हणत ते नृत्य करत होते. आणि हे जाळं सर्व जगभर पसरत आहे. प्रभुपादांनी जे सुरू केलं कार्य 50 वर्षापूर्वी, आणि जे कार्य 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलं, तसं हे आंदोलन हरे कृष्ण आंदोलन संकीर्तनैक पितरौ, या संकीर्तन आंदोलनाचे फाउंडर संस्थापक साक्षात भगवंत आहेत. गौरांग महाप्रभू खे आणि येऊन आंदोलनाची स्थापना केली. हरे कृष्ण कीर्तन भगवंतानी, स्वतःच भगवंतानी कीर्तन केलं, भगवंतानी भक्ती करून दाखवली, भगवंतानी संन्यास घेतला. वयाच्या 24व्या वर्षी भगवंताला काय फरक, भगवंत 24 वर्ष आपण म्हणतोय पण भगवंताचं 24 वर्षाचे असतात का, किंवा 50 वर्षाचे किंवा, पण त्या लीलेमध्ये प्रगट लीलेमध्ये 24 वर्ष ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी भगवंतांनी संन्यास घेतला. हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार, आणि त्या हरे कृष्णाचा प्रचार करण्यासाठी चैतन्य महाप्रभू बाहेर पडले. ते नवद्वीप मायापूर त्यांनी सोडलं, संन्यास घेऊन ते शांतीपूर मार्गे जगन्नाथपुरीला पोहोचले. तिथून साऱ्या दक्षिण भारताची यात्रा पायी पायी, 500 वर्षापूर्वी तशी काही साधनं नव्हतीच किंवा असती तरी सुद्धा चैतन्य महाप्रभू गावोगावी गेले. भगवंत गावोगावी गेले. तर 500 वर्षापूर्वी काही व्हिडिओ वगैरे काढायचे नाहीत, फोटोग्राफ्स असं काय असतं दाखवलंच आपण मला. पुढे भगवंत कुठे आले, कोल्हापूरलाही आले. भगवंतांनी कोल्हापूरला आले, भगवंत पंढरपूरला आले, जाग वा भगवंत. काही लोक गोष्टी करतात भगवंत आहे की नाही यावरती चर्चा, भगवंत आहे असतो काय तो दिसतो काय. इथे गोष्टी चाल, भगवंत आले म्हणे कोल्हापूरला आले, पंढरपूर सातारा मार्गे नाशिकला गेले, अर्थात त्या अगोदर हे महाराष्ट्रातली काही ठिकाण, त्या अगोदर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, बंगाल या सर्व राज्यांची भगवंतांनी पायी पायी यात्रा केली, सर्वत्र कीर्तन केली, मोठी मोठी कीर्तन केली. एकच गर्दी, चैतन्य महाप्रभू ज्या ठिकाणी पोहोचायचे त्या ठिकाणी एकच गर्दी, म्हणजे किती गर्दी, हजारो लाखोच्या संख्येनं, माहिती नाही कुठून लोक यायचे. एक सुद्धा बॅनर नाही, एक सुद्धा पोस्टर नाही, एक सुद्धा SMS मेसेज नाही कुणाला पाठवला जात नसायचा. तरी सुद्धा ज्या गावी भगवंताचा पडा किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या रात्री राहायचे त्या ठिकाणी सर्व लोक जवळपासच्या सर्व बीड जिल्ह्यातले लोक तिथं पोहोचायचे आणि भगवंत त्या सर्वांच्या बरोबर सर्वांना घेऊन कीर्तन करायचे. सबिठू माझा आले गुरुवाळा, संगे गोपाळांचा मेळा, तेव्हा त्या सर्व जीवांना एकत्र करून त्या सर्वांच्या मध्यभागी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू अजानुलंबित भुजो कनकावदातो संकीर्तनैकपितरो कमलायताक्षो विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वंदे जगत्प्रियकरो करुणावतारो. हे करुणावतार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू त्यांना वंदे वंदन आपण करूया. द्विजवरो एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या पोटी घरी ते प्रगट झाले. द्विजवरो संकीर्तनैक पितरो, त्यांनी या संकीर्तन आंदोलनाची स्थापना केली. ते होते अजानुलंबित भुजो, लांबच लांब असे त्यांच्या भुजा बाहू, गुडघ्यापर्यंत पोहोचणारे असे अजानु. अजानु जानू म्हणजे गुडघे, अजानु पर्यंत, आ म्हणजे पर्यंत, अजानु गुडघ्यापर्यंत, अजानुलंबित लांबच लांब भुजौ दोन भुजा असे. कमलायताक्षो कमल लोचनी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू गौरवर्णाचे, गौरवर्णाचे भगवंत, सोनेरी भगवंत, सोनेरी भगवंत. सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्री हरी कीर्तनवे, असे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू सुंदर लाल, सुंदर लाल नाचत नृत्य करायचे भगवंत. एवढे सुंदर आणि वरती नृत्य, आणि सर्वांनी नाचवायचे त्या कीर्तनामध्ये. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. आणि एकाच कीर्तनामध्ये त्या उपस्थित भक्तांना शुद्ध भक्त बनवायचे. एकाच कीर्तनामध्ये शुद्ध भक्त, प्रेमळ भक्त, सर्वगुण संपन्न भक्त, भगवत साक्षात्कारी भक्त एका एका कीर्तनामध्ये, अर्थात लवमात्र साधू संगे सर्व सिद्धी व्हायच्या गोष्टी आहे. इथे तर भगवंत साधू म्हणून आलेले होते चैतन्य महाप्रभू. तेव्हा एका कीर्तनामध्ये लोक कृष्ण प्रेमानं व्याकुळ व्हायची, त्यांच्या अंगामध्ये रोमांच आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. त्यांचं मन मन भरून यायचं कशान, आनंदान, कीर्तन आनंद. कोणता आनंद? कीर्तनाचा आनंद, कीर्तन आनंदानं त्यांचं मन भरायचं कीर्तन करणाऱ्या त्या भक्तांचं. आणि मन भरत 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 पुरून मग उरायचं. मन भरलं की मग मग ते आनंदाचे अश्रू त्यांच्या नेत्रातून निघायचे भक्तांच्या. आणि चैतन्य महाप्रभूंचं तर काय, फक्त भावच नाही तर महाभाव चैतन्य महाप्रभूंच्या सर्व अंग प्रत्यंगामध्ये आणि त्यांच्या संगतीमध्ये या भक्तांची अशी स्थिती व्हायची. तेव्हा दररोज दर रात्री असं 6 वर्ष भगवंतानी यात्रा केली. त्याला मध्यलीला म्हणतात, 6 वर्ष प्रवास करत होते भगवंत. त्यावेळी कदाचित तुम्ही नसाल 500 वर्षापूर्वी. हा होता का तिथे? जर असता 500 वर्षापूर्वी तर तुम्ही मग इथे नसता, तेव्हाच गेला असता. त्यावेळी नव्हता तुम्ही, म्हणून आता तुम्ही इथे पोहोचला. पण बेटर लेट दॅन नेव्हर असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे, त्यावेळी नाही भेटलो तर कमीत कमी आता तर किंवा आता आताही आहेत भगवंत. त्या प्रगट लीला नाही पण भगवंत आहेत, भगवंत कीर्तन करताय. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं धाम आहे, नित्य धाम, माया पुण्यवद्वीप धाम. तिथून जगन्नाथपुरीला गेले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. जसं प्रभुपाद म्हणायचे की आपण 5000 वर्षापूर्वी आपण तर ऐकली नाही भगवद्गीता किंवा आपणाला सांगितली नाही भगवद्गीता. ठीक आहे, काही कारणास्तव 5000 वर्षापूर्वी आपण भगवद्गीता नाही ऐकली वाचली, तर आत्ता ऐकूया, आत्ता वाचूया. भगवद्गीतेमध्ये काही फरक नाही पडला. भगवद्गीता जशी आहे तशी, जशी होती तशी आताही उपलब्ध आहे. त्या भगवद्गीतेच्या शक्ती सामर्थ्यामध्ये पवित्रपणामध्ये तर काही एक रत्तीवर सुद्धा फरक पडलेला नाही. ती भगवद्गीता गीता अमृतम महत्, ते गीता अमृत आहे. किंवा ते गीता तर शाश्वत आहे. त्यावेळी नाही ऐकली, आता ऐकूया, आता वाचूया भगवद्गीता. तसंच 500 वर्षापूर्वी आपण कीर्तन नाही केलं भगवंताच्या संगतीमध्ये, आत्ता करूया. ज्यावेळी कळेल असं महात्म्य की ज्यावेळी आपली वेळ येते, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. काय सुकृत, हे सुकृत ते सुकृत, हे पुण्य ते पुण्य, मग सरते शेवटी मग विठ्ठल आवडी, विठ्ठल भगवंत आवडू लागतो. त्यांचं नाव जे गोडच आहे, होत आहे, राहील, गोडच राहील भगवंताचं नाव. तेव्हा त्यावेळी आवडलं नाही आपणाला की आपण संपर्कामध्ये नाही आलो, तेव्हा आता आलो आपण. आता घेऊया भगवंताचं नाव, आता वाचूया भगवंताची भगवद्गीता, आता करूया दर्शन, गोविंदाचं दर्शन. जय गोविंद, जय गोविंद, जय राधे गोविंद, राधे गोविंद, राधे. तेव्हा आपल्या पुण्याईचं फळही असू शकतात. इथे राधा गोविंद प्रकट झाले बीड मध्ये, भगवंताचे विग्रहाचं प्राकट्य म्हणजे भगवंताचा अवतारच, अवतारासारखाच आहे प्रकार. भगवंत अवतार घेतात विग्रहाच्या रूपानं आणि आपल्या सर्वांना संधी देत आहेत. आणि फक्त भगवंतच आले नाही तर भगवंतानी आपल्या काही भक्तांनाही आणलं, भक्तांनाही पाठवलं, पाठवत आहेत. जे भक्त आठवण करून देतात भगवंताची, भगवंताच्या कथा गाथा ऐकवत आहेत, धडे गिरवायला सांगतात. ही टीम आहे तसं, भगवंत आणि भगवंताचे भक्त. श्रील व्यासदेव आजच मी ऐकत होतो प्रभुपादांचं एक प्रवचन, त्यामध्ये प्रभुपाद सांगत होते भगवंत व्यासदेवाच्या रूपानं प्रगट होतात आणि ते आदि गुरु बनतात आणि मग तिथून परंपरा सुरू होते. तेव्हा भगवंताच्या वतीनं, श्रील व्यासदेव त्यांच्या वतीनं सर्व प्रचार प्रसार होतो ज्ञानाचा, भक्तीचा प्रचार प्रसार. अशी भगवंत व्यवस्था करतात. मी तर आहे पण मला समजावून सांगणारा ही कोणी पाहिजे ना. मी कोण आहे, मी कसा दिसतो, कुठे राहतो, मी म्हणजे कोण, म्हणजे भगवंत कोण, कसा काय करतो, त्याचं नाव काय, त्याचं गाव काय, त्याचा का पत्ता आहे का, फोन नंबर आहे का, काय नाही, या सर्व गोष्टीचा पत्ता लावून देणारा, लावून देणाऱ्यालाही भगवंत पाठवतात. किंवा इथे या दोन्ही व्यवस्था झालेल्या आहेत, भगवंती प्रगट झाले आणि या परंपरेमध्ये ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव संप्रदाय परंपरा, त्या परंपरेमध्ये महान आचार्य होऊन गेले षडगोस्वामी, वृंद होऊन गेले रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, नंतर नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, अशी अटूट अशी परंपरा आहे गुरु शिष्यांची परंपरा. जगन्नाथ दास बाबाजी महाराज होऊन गेले, ते एकशे 40 वर्षे वयाचे म्हणजे 140 वर्ष होत या जगामध्ये. त्यांनी शोधून काढलं चैतन्य महाप्रभूचं जन्मस्थान त्यांच्या मदतीनं नवदीपमध्ये गौर आविर्भाव निर्देष्टा सज्जन प्रिय चैतन्य महाप्रभूंचं आविर्भाव स्थान कोणतं ते त्यांनी निश्चित सांगितलं. त्यानंतर भक्तिविनोद ठाकूर होऊन गेले. भक्तिविनोद ठाकूर फार मोठे आचार्य जगन्नाथदास बाबाजी महाराज भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यानंतर भक्ति वेदांत स्वामी सर्वप्रभाद की आणि ही परंपरा पुढे चालू आहे. परंपरा फार महत्वाची आहे. ज्याला काय म्हणतात संप्रदाय असे म्हणतात. संप्रदाय संप्रदाय विहीन मंत्रस्ते विफला मत. संप्रदाय संप्रदायाच्या बाहेर संप्रदाय किंवा परंपरा फार महत्वाची. किंवा हा जो आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघातला जो प्रचार आहे प्रसार आहे हा शुद्ध सत्याचा भगवंताने दिलेला धर्माचा प्रचार. धर्मम ही साक्षात भगवत प्रणीतम भगवंतानी प्रेरित केलेला स्थापित केलेला धर्म संस्थापनार्थ आहे तो धर्म. त्या धर्माचा प्रचार मनोधर्माचा नाही मनोधर्म. मला असं वाटतंय माझ्या मते तुमचं मत ठेवा के घरी. माझ्या मते म्हणे माझ्या मते. यालाच याला गॅम्बलिंग ही म्हणतात किंवा जुगार. हा जुगार आहे धर्मक्षेत्रामध्ये. हा माझ्या मते मला असं वाटतंय माझं म्हणणं असं म्हणजे खोटा नाटा प्रचार. उटपटांग उटपटांग मनगढंत. गीतेचं रहस्य कर्मयोग असं म्हणणारे हे भेटतात आहेत. आणि काय बरस काय 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 जत मत तत पथ असं म्हणणारी आहे. जेवढी मत तेवढे मार्ग. तुम्ही इथे सर्व ऐकून मुंडी हलवणारही आहेत. यस यस जत मत तत पथ जत मत असं नाही. हे मतमतांतरामुळे तर सर्व गोंधळ आणि फसवणूक होते आहे. पण या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचा प्रचार प्रसार सत्याचा प्रचार जुगार नाही फसवणूक नाही. हे वर्ष आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघासाठी विशेष वर्ष आहे. यावर्षी या संघाला आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण होतात. सुवर्ण जयंतीच हे वर्ष आहे. तेव्हा या वर्षी आणखी हा प्रचार आणि प्रसार वाढवायचा आहे किंवा या हरे कृष्ण आंदोलनाची आणखी स्थापना अधिक ठिकाणी करायची आहे. आता अर्थात त्याची सुरुवात आपल्या अंतरंगामध्ये, अंतकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्याची स्थापना. हरे भाऊ, हरे कृष्ण. आणि तसा ते आपण तयार आहात काय थोडं थोडं अधिक काय करायला? या वर्षी काहीतरी विशेष करून दाखवा, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिशः संघटित रूपानं आपापल्या या ज्या ठिकाणी प्रचार करत आहात त्या केंद्रामध्ये मधून काय विशेष प्रचाराचं कार्य, संख्या वाढवण्याचं कार्य, ग्रंथ वितरणाचं कार्य, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, जेणेकरून चिंतन वाढेल भगवंताचं, त्यासाठी गीता भागवतचं वितरण, प्रसाद वितरण किंवा प्रसादाचा महिमा सांगा आपण लोकांना, फक्त शाकाहारीच नाही तर त्यांना व्हेजिटेरियनच नाही, इंग्लिश म्हणतात कृष्णटेरियन बनवा, नॉट व्हेजिटेरियन, कृष्णटेरियन. कल्याण होईल, पशूंची हत्या नाही होणार, प्राण्यावरती दया करा असंही बुद्धदेव 2500 वर्षापूर्वी सांगून गेले. आणि तेव्हा त्याचं म्हणा, दया धर्म का मूल है. बऱ्याचशा गोष्टीवरती आपण प्रकाश टाकू शकता, ज्या ज्या गोष्टी आपणाला आपण शिकलेला आहात, समजलेल्या आहेत आपणाला, त्या गोष्टी शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. नगर संकीर्तन काढा, नगर प्रदक्षिणा, युथ कायद्यामध्ये लीडरशिप घेऊ शकतात, मृदंग करताळ घेऊन जा सर्वत्र. थोडी काही क्रांती करून दाखवा. हे वर्ष थोडं आमचा एक भक्त एका ठिकाणी त्याने कार्यक्रम सुरू केला, चित्त परिवर्तन म्हणे एका भक्ताना आपल्या क्षेत्रामध्ये चित्त परिवर्तनाचा कार्यक्रम. तर चित्त चेतना भावना, त्यामध्ये परिवर्तन, त्यामध्ये सुधारणा, त्यामध्ये क्रांती. मायेची भावना तर होतीच, जुन्यापासून आहे, तेव्हा त्या ठिकाणी कोणाची स्थापना? कृष्ण भावनेची स्थापना, म्हणजे चित्त परिवर्तन, चित्तवृत्ती निरोध असं योगामध्ये म्हटलेला. त्याला काही योजना बनवा, एकत्र येऊन सर्व मिळून, किंवा आपले आपापली जी टीम आहे त्या टीमच्या वतीनं काय करायचं या वर्षी, कसं करायचं साजरं हे वर्ष, कसा गौरव वाढवायचा भगवंताचा आणि भक्तांचाही, प्रभुपादांचाही आणि त्याचबरोबर नामाचा गौरव प्रसादाचा गौरव, भगवद्गीतेचा गौरव, धामाचा गौरव, ठीक आहे. सर्व जप करताय? जप करणारे कोण कोण आहे? जप करणारे जप करतात. न करणारे कोण आहेत? कारण एवढ्या हातातून पत्ता नाही लागला. म्हणजे काही जण आहेत कंठी माळ तर आहे गळ्यामध्ये, हातामध्ये घ्यायची माळ गळ्यामध्ये तर आहे. आपण सुरू करा यावर्षी जप. कशाची वाट पाहताय? कोणी तर म्हणे संकल्प केला मी उद्यापासून जप करणार. केव्हापासून? त्याने एक छोटीशी पाटीच बनवली आणि आपल्या घरामध्ये खुंटीला अडकवून ठेवली, जेणेकरून उठल्या उठल्या तो वाचायचा. काय वाचायचा? उद्यापासून. अरे बरं झालं, आजपासून. आज नाही, उद्यापासून. दुसऱ्या दिवशी उठला रे उठला की वाचायचा. काय? केव्हापासून? उद्यापासून. टुमारो हॅज नो एंड असं इंग्लिश मध्ये माझ. उद्याचा कधी शेवट नसतो. ते उद्या नाही, पुढच्या वर्षी नाही. कल करेसो, आज करेसो, अब असा सिद्धांत आहे. अद्यैवमेव विशतु मानस राजहंसा. तेव्हा सुरुवात करा. केव्हापासून? आजपासून. काही विकासाची कामही चालू आहेत. आपण पहा काही काय करू शकता. भगवंतासाठी स्वयंपाकघर किचन बनत आहे पाठीमाग, गिफ्ट शॉप, ग्रंथ आणि काही विशेष गिफ्ट शॉप बनलेला आहेच. थोडं शॉपिंग करत चला इथं. शॉपिंगची आजकाल हॉबी झाली. हॉबी माझ्या शॉपिंग असं निघतात लोक. आफ्टर ऑफिस आवर्स स्पेंड टाइम विथ अस. चायनामध्ये एक मॉलवाला प्रचार करत होता म्हणे आफ्टर ऑफिस आवर्स स्पेंड टाइम विथ अस. म्हणजे दिवसभर पैसे कमवा आणि त्यानंतर या म्हणे आमच्या बाजारपेठेमध्ये या, सुपर बजार मॉलमध्ये या. म्हणजे दिवसभर पैसे कमवा आणि संध्याकाळी गमवा, आमच्या ठिकाणी डिपॉझिट करून जा. ज्या गोष्टींची आवश्यकताही नाही अशा गोष्टींचा प्रचार होतो. हे घ्या, हे प्या, हे करा, ते करा. जे स्वप्नामध्ये कधी पाहिलेलं नव्हतं, ऐकलेलं नव्हतं, त्या गोष्टी आपण खरेदी करून बसतोय. म्हणे दोन खरेदी करा, त्यामुळे तुम्हाला तीन गोष्टी मिळतील, तीन वस्तू मिळतील. जरूर आहे एका गोष्टीचीच, पण ते म्हणतात हा एक खरेदी करा दोन भेटतील, दोन खरेदी करा पाच भेटतील. इथल्या वस्तू कामाच्या फायद्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग अशा वस्तू गिफ्ट आयटम्स आपण हे बनलेलं आहे आणि काही प्रसादम हॉल वगैरे वगैरे अशा काही यावर्षी योजना आहेत. आज काल काही आखल्या गेल्या नवीन योजना किंवा आपण समजून घेऊन पहा आपण काय करू शकतो. आपण सर्वांनी जर मनावरती घेतलं तर होऊन जाईल की गाव करील ते राव काय करी. सर्व गावानं जर मनावरती घेतलं तर मग होणं शक्य आहे. आपण आपलं हे हरे कृष्ण आंदोलन हे आपलं आहे. आपण हरे कृष्ण आंदोलनाचे सदस्य आहात की नाही? तेव्हा हे आपलं आंदोलन आपला संघ आपले राधा गोविंद आणि आपले साधू संत मंडळी आपली घर आपण घर बांधताय आणि काय घरामध्ये काय सुधारणा करताय विकास करताय रेनोव्हेशन करताय. रेनोव्हेशन म्हणजे काय? पुनर्निर्माण जीर्णोद्धार करताय आपल्या घरांचा. काल पाहिला मी भक्ताने आपलं घर लहानाच मोठ केलं आणि काय काय सजवलं. तसंच थोडं ध्यान असू द्या भगवंताच्या घराकडे साधू संतांच्या आश्रमाकडेही. इथं जे काय कराल ते मुक्त करणार कार्य आहे. इतर ठिकाणी केलेलं कदाचित ते बंधनकारी होऊ शकत. एकामध्ये स्वार्थ दुसऱ्यामध्ये परमार्थ. त्या स्वार्थ वृत्तीतून मुक्त होण्यासाठी संधी आहे. भगवंतासाठी करायचं जे काय करा. यत करोसी यत जुहोसी यत असतासी यत तत्कुरुसमदार्पण. हे ते जे काय कराल ते माझ्या प्रसन्नतेसाठी करा असं भगवान म्हणतात. काहीच करू नका असं म्हणत नाही. करा, करत राहा. कर मर कर ज्या गोष्टी चालूच आहे कालपासून. एक माणूस म्हटला माझं नाव कर मर कर. त्याला सांगितलं हा बरोबर आहे तुझं नाव बरोबर आहे अगदी योग्य. कर मर कर करायचं मरायचं आणि परत जन्माला येऊन परत करायचं परत मरायचं. कर मर कर कर मर कर. तर हे तर चालूच आहे अनादि काळापासून चालू आहे. आपण विसरतो खरे. अर्जुनी विसरलेला होता असं चौथ्या अध्यायामध्ये स्पष्ट होत आहे. पण भगवंताने आठवण करून दिली आपण होतो. चांगले भक्त बना शुद्ध भक्त बना गंभीर शांत आणि 26 गुणांनी संपन्न. सकाळी आजच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी 26 गुणाचा उल्लेख केला. 26 क्वालिटीज ऑफ वैष्णव. वैष्णवाचे 26 गुण ते वाचा आणि पहा. अशा माणसांचीच आवश्यकता कमतरता आहे या जगामध्ये. फॅमिली प्लॅनिंग करण्याची आवश्यकता नाही. संख्या कमी करण्याची आवश्यकता नाही. कशाची आवश्यकता आहे? लोकांच्या क्वालिटीची माणसं, गुणवान माणसं. क्यों? त्यांची संख्या वाढवणं. वाढली तर काही फरक नाही पडत. फक्त संख्या कमी करून हे सरकारचं धोरण हे काही फायद्याचं नाही. अशी माणसं असे नागरिक जे कामातून मुक्त, क्रोधातून मुक्त, लोभातून मुक्त किंवा काही काही प्रमाणावरती तर काम कमी झाला, क्रोध कमी झाला, लोभ कमी झाला, मद मात्सर्य कमी झालं, काम क्रोध लोभ मोह कमी झाला, तर अशा माणसांची आवश्यकता आहे. षड रिपू जे सहा शत्रू आपल्या पाठीमागे काय हात धुवून म्हणतात, हात धुवून मागं लागलं, हात धुवून मागं लागलेस सहा शत्रू पछाडलेला आहे माणसांना. ते कामी माणसं काय कामाशी नाहीत, क्रोधी माणसं भांडण तंटे करणारी माणसं एवढी वाढली, लोभी माणसं बस. आणि मग हे ते कामानं अंध होतात, कामांध. काम काय करतो, व्यक्तीला आंधळा बनवतो, दिसायचं बंद होतं, कामांध, क्रोधांध. कोणाला जर राग वगैरे आला, रागीट माणूस त्याला काही मागचं पुढचं तर विचार नाही करत, त्याला काही दिसतच नाही, मग काहीतरी भलतं सलतच करून टाकतो तो. त्या क्रोधांध, लोभांध, किती लोभ. आणि सर्व जो प्रचार आहे जगभर भारतभर, लोभी व्हा, लोभी व्हा, लोभी व्हा, कामी व्हा, क्रोधी व्हा, हे व्हा, ते व्हा, हेवे दावे मत्सर, हे क्वालिटीची माणसं. माणसं माणसाला माणूस बनवा, दानव बनलेत. हरी हरी. तिने संख्या कमी करत 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 जर समजा भारतामध्ये दोनच माणसं शिल्लक ठेवली, तेव्हा ती काय विचार करतील माहिती आहे? म्हणजे भारताची संपत्ती आता किती भाग होणार, दोन भाग, मला एकच भाग. पण खरं पाहिलं तर हे मला एकट्याला भेटायला पाहिजे, दोघांना का. म्हणून मी याला उडवेन, आता संपवेन. अशी अशी आहे लोभ वृत्ती, लोभाचा अंतच नाही. ते आपण म्हणतो संख्या कमी झाली तर मग वाटप होईल, मग प्रत्येकाला थोडं अधिक अधिक भेटेल, जे काय कपडा रोटी कपडा मकान. पण तसं हे गणित जमत नाही. जोपर्यंत आपण कृष्ण भावना भावित होत नाही, या काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्यावरती मात नाही करत, तोपर्यंत हे जग सुधारणार नाही. किंवा या जगामध्ये, या जगामध्ये राहण्याजोग राहण्यासारखं जग राहणार नाही. आणि तशी परिस्थिती झालेलीच आहे. आपण काय तेव्हा या गोष्टीवरती विचार करा. हे कृष्ण भावना भावने या संघा जवळ समजा, किंवा सर्व सोल्युशन आहे जगाच्या लहानापासून मोठ्या अडी अडचणीवरती त्याची उत्तर आहे. गीता भागवताच्या आधारानं संत महात्मे हरे कृष्ण भक्त सांगू शकतात काय करायला हवं. आणि प्रभुपादाने बरंच काही सांगितलेला आहेच, आचार्यांनी सांगितलेला आहे भगवंताच्या वतीनं. तेव्हा आपण ही समजून घ्या या गोष्टी. आणि या हरे कृष्ण धन्यवाद.
परम पूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज की, श्रील प्रभुपाद की जय.